आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महावितरणची आर्थिक पुनर्रचना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणाऱ्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला आजपासून सुरुवात. नागपुरात सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात आढळला जिवंत स्फोटकांचा साठा. मानवी शरीरासाठी योग ही एक समग्र जीवनशैली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचं प्रतिपादन. आणि नागपूरच्या 17 वर्षीय नेत्रहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं पालची सामुद्रधुनी पार करत रचला इतिहास. आता सविस्तर बातम्या. महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्याचा तसंच शासन हमी असलेल्या 32,679 कोटी रुपयांच्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे आणण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीनं वित्तपुरवठा उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी जागतिक बँकेकडून 165 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. आपत्तीग्रस्तांना गृहकर्जात तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्जात सवलत आणि विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय राज्यात रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटरचं रुपांतर आता कंपनीत करण्यात येईल. त्यामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगर रचना, जलयुक्त शिवारसह नियोजन विभागातल्या विविध क्षेत्रांच्या अभ्यासाला गती मिळणार आहे. भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी एप्लिकेशन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128,65,00,000 रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसानं 1,94,329 शेतकऱ्यांच्या 1,22,993 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झालं आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसानं नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. स्थलांतरित कामगारांना मोफत दिल्या जाणाऱ्या 5 किलोच्या एफटीएल एलपीजी सिलेंडरचं वाटप दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ नीरज मित्तल यांनी याबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. वाढीव वाटप हे स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या सरासरी दैनंदिन पुरवठ्यावर आधारित असेल. ही सुधारित मर्यादा मार्चमध्ये जाहीर केलेल्या 20% जास्त असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पश्चिम आशियाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून भारतीयांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. विमानासाठी लागणारे इंधन आणि संबंधित खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पीएनजी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यात येत असल्याची माहिती आज नवी दिल्ली इथं आयोजित आंतर मंत्रालयीन बैठकीत देण्यात आली. यावेळी परराष्ट्र मंत्रालय, ग्राहक व्यवहार, नागरी उड्डयन आणि ऊर्जा मंत्रालयासह अन्य मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागपूर शहरातील सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळला आहे. मेट्रो स्टेशनजवळील एका घराजवळ संशयास्पद बॅग सापडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. तपासणी दरम्यान 15 जिलेटीन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले. ही बॅग मागील 1 ते 1.5 महिन्यांपासून तिथं पडून असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसर गर्दीचा आणि संवेदनशील असल्यानं स्फोटकं सुरक्षित ठिकाणी हलवून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. जैवविविधतेनं समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागानं झिरोदा कंपनी आणि संवर्धन भागीदार फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. हा उपक्रम संरक्षित अरण्य, सामुदायिक जमीन, शेती क्षेत्र, गवताळ प्रदेश आणि जलस्रोत अशा विविध भूप्रकारांचा एकत्रित विचार करणारा राज्यातील पहिलाच सर्वसमावेशक लँडस्केप पुनर्संचय प्रकल्प ठरणार आहे. प्रत्येक भूप्रकारानुसार शास्त्रीय पद्धतीनं आखलेल्या उपाययोजना राबवून परिसंस्थेचं पुनरुज्जीवन, जैवविविधतेत वाढ आणि मानव वन्यजीव सहअस्तित्व सशक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. अमरावती अकोला महामार्गावर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. बडनेरा येथील जुनी बस्ती परिसरातील हे युवक स्कॉर्पिओने जात असताना ट्रकची जोरदार धडक बसली. मृतांचे वयोगट 20 ते 26 दरम्यान आहे. जखमींवर अमरावती येथील रुग्णालयात उपचार उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे बडनेरा परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. विज्ञानाच्या सोबतीनं आरोग्यासाठी एकत्र येऊया अशी यावर्षीची संकल्पना आहे. यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसंच अधिक निरोगी आणि सुदृढ समाज घडवण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते. या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्यात येणार आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण तसंच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. माता बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडीत आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आलं आहे. मानवी शरीरासाठी योग ही एक समग्र जीवनशैली असून यातून मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक जीवनदृष्टी मिळते असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराच्या काठावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित केलेल्या योग महोत्सवाचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर उलट गणना उपक्रमाचा भाग म्हणून हा महोत्सव होत आहे. यावेळी एकाच वेळी 6,000 लोकांनी त्रिकोणासन करून एका नव्या विक्रमाची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली. नागपूरच्या 17 वर्षीय नेत्रहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं 6 एप्रिल रोजी पार्कची समुद्रधुनी पार करत ऐतिहासिक कामगिरी केली. असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली पूर्णपणे नेत्रहीन जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरी श्रीलंकेतील उर्मलाई पॉइंट इथून 11 तास 15 मिनिटात 29 किलोमीटर अंतर पार करत धनुषकोडी इथं पोहोचली. समुद्रातील तीव्र प्रवाह, भरती ओहोटी आणि जेलीफिशचा सामना करत तिनं अद्वितीय धैर्याचं प्रदर्शन केलं. किर्गिझिस्तानमध्ये बिश्केक इथं सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकारातल्या 55 किलो वजनी गटात भारताच्या ललित सेहरावतनं चीनच्या युईंगशी याला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता सुवर्णपदकासाठी ललितची लढत गेल्या वर्षीचा कांस्यपदक विजेता असलेल्या उझबेकिस्तानच्या इख्तियार बोटिरोव याच्याशी होणार आहे. हवामान. मागील 24 तासात विदर्भात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. आगामी 11 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान नागपुरात आज 36.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. इराणनं आज रात्री 8 वाजेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करून कराराला सहमती दिली नाही तर इराणच्या वीजनिर्मिती प्रकल्पांसह महत्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. संघर्ष वाढला तर आखाती देशांमधल्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात येईल असं प्रत्युत्तर इराणनं दिलं आहे. दरम्यान इराणनं सौदी अरेबियावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराणनं आज पहाटे आपल्या पूर्व भागात डागलेली 7 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र नष्ट केल्याचं सौदी अरेबियानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महावितरणची आर्थिक पुनर्रचना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणाऱ्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला आजपासून सुरुवात. नागपुरात सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात आढळला जिवंत स्फोटकांचा साठा. मानवी शरीरासाठी योग ही एक समग्र जीवनशैली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचं प्रतिपादन आणि नागपूरच्या 17 वर्षीय नेत्रहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं पालची सामुद्रधुनी पार करत रचला इतिहास. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.